श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 154 क्रमांकाचा श्लोक आहे. मा वाक्य तत्वादिके पंचकर्णे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. त्याच्यात समर्थ सांगतायत की हे सगळं शाब्दिक ज्ञान जे आहे त्याची मर्यादा काय आहे, त्याला कितपत महत्त्व द्यायचं, ते याच्यामध्ये ते सांगतायत. जी महावाक्य सांगितलेली आहेत, तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, ही अशी महावाक्य काही काही सांगितलेली आहेत. ते महावाक्य सद्गुरूंच्याकडनं त्याचं विवरण करून साधकाला सांगितलं जातं. अशी महावाक्य वेदांतातली जी आहेत ती, आणि तत्त्वादिके विश्वरचना जी आहे त्याची तत्त्व काय आहेत, किती तत्त्व आहेत, प्रत्येकजण वेगळेवेगळे आकडे सांगतो. जे विश्वाची रचना कशी झालेली आहे, काय झालेली आहे, त्याची मूलतत्त्व काय आहेत, या सगळ्याचा विचार त्याच्यात सांगितलेला आहे. आणि पंचकरणे, पंचकरणाचा पसारा सगळा जो आहे याचाही अर्थ असा की पंचमहाभूतांचं विश्व जे बनलेलं आहे त्यांचं एकमेकामध्ये मिश्रण कसं आहे, त्याच्यापासून काय होतं. पृथ्वीचा धर्म जडत्व आहे, आपाचा रस आहे, असे जे पंचमहाभूत आहेत, आप पृथ्वी, आप तेज, वायू, आकाश, ह्यांचे मूळ धर्म काय आहेत आणि एकमेकात मिसळल्याने काय काय होतं, ह्या ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत दिसत आहेत आपल्याला, तो कसा सगळा पसारा आहे, हे सगळं जे ज्ञान आहे ना हे आपल्याला सद्गुरूंच्याकडनं संतांच्या संगतीत ते त्याचं विवरण करून आपल्याला सांगतात. म्हणजे ह्याच्यात आपल्याला जर काही कळत असेल तर जीव, जगत आणि परमात्मा हे काय आहे ह्याचं शब्दज्ञान, परोक्ष ज्ञान आपल्याला मिळतं की जीव हा ब्रह्मच आहे, परमात्मा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, अधिष्ठान रूपाने आहे, विश्व हे निर्माण केलेलं आहे, परमात्माच विश्वरूपाने नटलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक वस्तू आहेत, अनेक प्रकृती आहेत, हे सगळं काय पसार आहे हे समजून घेणं, ह्याच्यासाठी जे जे काही सांगितलेलं जातं ते सगळं सद्गुरूंच्याकडनं, संतांच्याकडनं, जाणकारांच्याकडनं ते विवरण आपल्याला ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी कल्पना येते, ज्याला जिज्ञासा आहे, समजून घ्यायची इच्छा आहे, त्याला हे सगळं ग्रंथांच्या आधाराने आणि संतांच्याकडून आपल्याला हे सगळं कळतं. पण याचं महत्त्व किती, हे सगळं कळल्याने तरी जीव मुक्त झाला का, त्याला समाधान मिळालं का, नाही मिळत. उलट ह्याचा एक अहंकार असतो पुन्हा, आणि इतकं मला माहिती आहे, हे मला कळलेलं आहे, मी वाचलेलं आहे, हे मला माहिती आहे, अशा तऱ्हेचं एक असतं. तर त्याच्यात त्यांनी पुढे दृष्टांत असा घेतला आहे की ह्याचं महत्त्व कसं हे सांगताना ते म्हणत आहेत, द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. द्वितीयेची चंद्रकोर अगदी बारीक असते, ती नुसत्या डोळ्याने पाहायला कठीण असते. म्हणून अशा वेळा काय सांगतात, ज्याला दाखवायचं असेल त्याला वृक्षाची एक फांदी घेऊन त्याच्या आधाराने ती चंद्रकोर बघायला सांगतात की अमुक अमुक ती बघ फांदी आहे ना, त्याच्यावरती पहा, तुला ती चंद्रकोर दिसेल. जे पाहायची आहे चंद्रकोर, त्याला आधार घेतला आहे वृक्षाच्या फांदीचा, आणि फांदीच्या आधाराने चंद्रकोर दिसायची आहे. चंद्रकोर हे सद्वस्तू आहे, ती पाहायची आहे, आणि फांदी म्हणजे ही सगळी शास्त्र आहेत, हे सगळे शब्दज्ञान आहे. आता चंद्र दिसल्यावर त्या फांदीला काय करायचं, फांदीचं काम संपलं. मग जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्या सद्वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर मग हा शास्त्राचा पसारा जो आहे याला महत्त्व किती. पण ते पाहिजे का नाही, पाहिजे. त्याला शास्त्र प्रचिती असं म्हटलं आहे. पहिल्यांदा शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, ते ध्येय कसं गाठायचं ते समजून घ्यायचं आहे, आणि मग सद्गुरू भेटले, काही अभ्यास झाला म्हणजे सद्गुरूंची भेट घेतली तर उपयोग असतो. ज्याला काहीच ह्याच्यातलं ज्ञान नाही ते सद्गुरूंच्याकडे घेतले ना, अनुग्रह घेतला, काही उपयोग होत नाही, कळतच नाही काही. त्यामुळे शास्त्र प्रचिती जी आहे ते गुरुप्रचिती यायला, गुरूंकडे गेल्यानंतर शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सद्गुरू त्याला आपल्या मुखानं नीट समजावून सांगतात. सद्गुरू प्रत्यक्ष ध्येय गाठून देत नाहीत, ते तुम्हाला मार्ग सांगतात. हम तो शायद मार्ग बतायंगे, चलना तो आप ही आहे. चालायचं जीवाने आपणच त्या दिशेनं. द्वैताकडून अद्वैताकडे जायचं आहे. जे दृश्य विश्व आहे त्याच्याकडून अदृश्य जे आहे ते शोधायचं आहे. तर त्यासाठी ह्या सगळ्या शास्त्राचा उपयोग आहे. गुरुप्रचिती, गुरूंच्या अनुभवाचं, गुरु आपल्या अनुभवाचं सांगत असतात, त्यालाच गुरु म्हणतात. नुसतंच शास्त्रात काय आहे ते सांगणारा जर एखादा कीर्तनकार प्रवचनकार असेल तर त्याचा उपयोग फारसा होत नाही, कारण त्यांनाच अनुभव नाही, ते दुसऱ्याला काय सांगणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे शास्त्रप्रचिती, त्यानंतर गुरुप्रचिती आणि नंतर मग आत्मप्रचिती. सोहम तोच मी आहे, ज्या सद्वस्तूच्या शोधात मी आहे. ते शोध घेता घेता असं लक्षात आलं की ती सद्वस्तू मीच तर आहे, मग मीच मला शोधायचं कुठं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपण अशी आपण, आपणच आपल्याला पाहायचं आहे आपल्या ठिकाणी. हे जर आहे मग या बाकीच्या गोष्टी हव्यात कशाला, त्या हव्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी. मग ते गेल्यानंतर मग ह्याचं काम संपलं. मग आता पुन्हा ते शास्त्र वाचत बसणार का? गरज नाही आहे. म्हणजे ज्या साधनाने आपण मुक्कामावर पोचलो, ते मुक्कामावर पोचल्यानंतर त्या साधनाचं काम संपलं. आता त्याच्याबद्दल आदर पाहिजे, कारण आपण त्या शास्त्राचा उपयोग करून घेतलेला आहे असं. पण पुन्हा पुन्हा आता तेच अभ्यास करत बसायचा, त्याच विचार करत बसायचा असं गरज नाही. ज्याला जे मिळालं तिथं त्यांनी आनंदात राहायचं आहे. म्हणून म्हटलं इथे महावाक्य तत्वादिके पंचकरणे, खुणे पाविजे संतसंगे विवरणे, द्वितीयेशी संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. जय जय रघुवीर समर्थ.